आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्य चिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्य चिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या, मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जलाराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.